येशूने अनेक आश्चर्यकारक गोष्टी केल्या व अनेक लोकांनी त्याला अनुसरले. येशू प्रेमळ होता. त्याने देवाच्या मार्गाविषयी शिकवले व आजारांना आरोग्य दिले. हरवलेल्या पापी लोकांना वाचवण्यासाठी तो या जगात आला. तरीही येशू जेव्हा म्हणाला, तुम्ही पापाने भरलेला आहात, त्यावेळी दुष्ट लोकांनी येशूचा द्वेष केला. येशूचे द्वेष्टे पुढारी लोक होते. येशू हा देवाचा पुत्र आहे असा त्यांनी विश्वास ठेवला नाही. त्यांनी त्याला पकडले व त्याच्याविषयी खोटे सांगून त्याला मारले. त्यांनी त्याच्या डोक्यावर काट्यांचा मुगुट ठेवला, त्याच्यावर ते थुंकले व त्याचा त्यांनी उपहास केला. परंतु येशूने त्यांचा प्रतिकार केला नाही. त्याच्याविषयी असे घडणार हे त्याला माहीत होते. त्याने दुष्ट मनुष्यांना त्याला जखमी करण्यासाठी व मारून टाकण्यासाठी परवानगी दिली. मानवाच्या पापाची शिक्षा भोगण्यासाठी, देवाला बलिदान करण्यासाठी त्याला यावे लागले. लाकडी वधस्तंभावर ख्रिस्ताला खिळण्यात आले. वधस्तंभ जमिनीवर उभा करण्यात आला व येशू मरेपर्यंत त्याला त्यावर लटकवण्यात आले. येशू बरोबर आणखी दोन गुन्हेगारांना वधस्तंभी देण्यात आले. अशा क्रूर पद्धतीने गुन्हेगारांना मारण्याची त्या काळात पद्धत होती. परंतु कोणतीही अयोग्य गोष्ट येशूने केली नव्हती. सर्वांच्या पापाविषयी त्याने स्वतःचे बलिदान केले. आपण सर्वांनी पाप केले आहे व आपल्या पापासाठी आपण मृत्यू स्वीकारायला पाहिजे. परंतु आपण ज्या शिक्षेस पात्र होतो ती शिक्षा येशूने स्वीकारली. आपण आपले पाप कबूल केले आणि खरोखरच आपण पापापासून दूर गेलो तर देव आपली क्षमा करतो. ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवा, म्हणजे तुमचे तारण होईल. ख्रिस्ताच्या शत्रूंना असे वाटते की त्यांनी त्याला नष्ट केले, पण तसे घडलेच नाही. येशूच्या मृत्यूनंतर त्याच्या शिष्यांनी त्याचे मृत शरीर गुहेमध्ये ठेवले. मोठ्या दगडाने गुहेचे प्रवेशद्वार बंद केले. दोन दिवस झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी येशू मृत्यूमधून उठला. ज्यावेळी काही स्त्रिया कबरेकडे आल्या त्यावेळी दगड बाजूला केलेला व येशू तेथून गेलेला त्यांना आढळला. तेथे दोन देवदूत होते व येशू जिवंत आहे असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, तो येथे नाही, तो उठला आहे. तो जेव्हा मृत्यूतून उठला त्यावेळी अनेक प्रमाणांनी तो देव आहे असे त्याने सिद्ध केले. येशू आजही जिवंत आहे. मृत्यूपेक्षा व सैतानापेक्षा तो शक्तिमान आहे. मृत्यूतून उठल्यानंतर 40 दिवसांपर्यंत येशू अनेक जणांना प्रगट झाला. तो जिवंत होता हे अनेक जणांनी पाहिले. स्वर्गीय पित्याकडे जाण्यास तो आता तयार होता. ज्यासाठी तो आला होता ते काम त्याने संपविले होते. सर्व जगातील सर्व लोकांना ही चांगली बातमी सांगावयास येशूने शिष्यांना सांगितले. शिष्यांनी येशूला पृथ्वी सोडताना व स्वर्गात जाताना पाहिले. दोन देवदूत प्रगटले व शिष्यांना त्यांनी सांगितले, येशू ज्याप्रमाणे स्वर्गात गेला त्याप्रमाणे तो एक दिवस परत येणार. परत येण्याच्या वेळेपर्यंत येशू स्वर्गातच राहील. जे येशूवर विश्वास ठेवतात व त्याचे अनुसरण करतात त्यांच्यासाठी येशू स्वर्गात जागा तयार करीत आहे. तुमच्याविषयी काय आहे? तुम्ही येशूवर विश्वास ठेवून त्याला अनुसरणार काय? त्याला भेटावयास तुम्ही तयार आहात काय?
वधस्तंभावर येशू का मरण पावला? पापी लोकांना पापाच्या शिक्षेतून वाचविण्यासाठी ख्रिस्त मरण पावला. ख्रिस्ताने आमच्यासाठी बलिदान केले. तो देवाचा कोकरा होता. येशू निर्दोष होता, डागविरहित होता, शुद्ध होता. त्याची आठवण वधस्तंभ करून देतो. जेव्हा येशूवर आम्ही विश्वास ठेवतो व पापाविषयी पश्चाताप करतो तेव्हा आपल्या पापाची क्षमा होते. येशू आपल्याला देवाची मुले बनवितो. विश्वासू ख्रिस्ती म्हणजे काय याचा अर्थ समजण्यासाठी खालील चित्र मदत करेल. जगात दोन रस्ते आहेत असे येशूने शिकवले. प्रत्येक व्यक्ती जन्मापासून पापाच्या रस्त्यावर असते. तो रस्ता नाशाकडे नेणारा असतो. आदामापासून आपणा सर्वांना पापी स्वभाव मिळाला आहे. जो रस्ता स्वर्गाकडे घेऊन जातो त्या अरुंद रस्त्याने जा असे येशूने सांगितले. जेव्हा व्यक्ती आपल्या जीवनात येशूवर विश्वास ठेवते व त्याला अनुसरते तेव्हा त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होते. रुंद रस्त्याकडून तो अरुंद रस्त्यात प्रवेश करतो. जो स्वर्गाकडे जातो, जे अरुंद रस्त्याने जातात त्यांना स्वर्गात पापाविषयी न्यायनिवाडा नाही. जर तुम्हाला येशूचे अनुकरण करायचे असेल तर तुम्ही प्रार्थनेच्या द्वारे देवाबरोबर बोलू शकता. देवा, मी कबूल करतो की मी पापी आहे. माझ्या पापांची शिक्षा भोगण्याकरिता ख्रिस्त वधस्तंभावर मृत्यू पावला असा माझा विश्वास आहे. मला क्षमा कर व मला शुद्ध कर आणि मला तुझ्या कुटुंबातील जवळ येशूच्या मार्गाचे अनुकरण करायचे, जीवनाच्या मार्गात चालायचे आणि मृत्यूनंतर स्वर्गात तुझ्याबरोबर राहायचे आहे. हे देवा, मी तुझा आभारी आहे. जर तुम्ही प्रामाणिकपणे येशूवर विश्वास ठेवला आणि प्रार्थनेच्या द्वारे अशा रीतीने बोललात तर ज्या ठिकाणी शांती व आनंद आहे अशा अरुंद रस्त्यात तुम्ही प्रवेश कराल.